आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या विविध धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 102 TMC जास्त पाणी साठा. 2,56,137 कोटी रुपयांच्या विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना प्रोत्साहन द्यायला सरकारची मान्यता. महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान. आणि साखर कारखाने खरेदी प्रकरणी आमदार रोहित पवार यांच्यासह 17 जण दोषमुक्त. राज्यातल्या विविध धरणांमध्ये सुमारे 654 TMC पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती आज मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 102 TMC पाणीसाठा जास्त आहे. गेल्या वर्षी हा साठा सुमारे 552 TMC होता. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे, पावसाच्या अनियमिततेमुळे पुढच्या वर्षी टंचाईचा मुकाबला करता यावा यासाठी जपून पाणी वापरा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अल निनोच्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात 2014 12% तर 2015 सुमारे 14% घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणी टंचाई निर्माण झाली होती, असं जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सांगितलं. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करून 2,56,137 कोटी रुपयांच्या विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना प्रोत्साहन द्यायला सरकारनं मान्यता दिली आहे. यामुळे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची 14वी बैठक आज मुंबईत झाली, त्यानंतर ते बोलत होते. या बैठकीत थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सोलर सेल मॉड्यूल, इग्नॉट वेफर्स, ग्रीन स्टील, हरित अमोनिया, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं, अवकाश आणि संरक्षण साहित्य, लिथियम आयन बॅटरी, इलेक्ट्रिक वाहन निर्मिती साहित्य, स्टील आणि गॅस टू केमिकल निर्मितीच्या विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्यासाठीच्या 18 प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांनी आज मान्यता दिली. या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागात औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस बायोगॅस धोरण 2026 आज राज्य सरकारनं जाहीर केलं. आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
कॉम्प्रेस बायोगॅस धोरणामुळे घनकचऱ्याचं पर्यावरण पूरक व्यवस्थापन तसंच हरितगृह वायू उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. तसंच शहरातल्या कचऱ्याची विल्हेवाट पर्यावरण पूरक पद्धतीनं लावणं शक्य होणार आहे. त्याचबरोबर कचरा साठवण्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या, पाण्याच्या स्रोतांचं प्रदूषण कमी होईल यासाठी 500 कोटींची तरतूद केली आहे. या धोरणामुळे ऊर्जा आयातीत घट होईल, जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन कार्बन उत्सर्जनात घट होईल, तसंच वाहतूक, औद्योगिक आणि घरगुती क्षेत्रासाठी स्वच्छ इंधनाचा पर्याय उपलब्ध होईल. कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार जमिनीचं रुपांतर भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये करण्यासाठीच्या अधिमूल्याची पुनर्रचना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. याबाबतची अधिसूचना काढण्यासाठी आज मान्यता देण्यात आली. राज्यातल्या 7 आदर्श महाविद्यालयातल्या शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन देण्याचा निर्णयही आज झाला. तसंच सातारा जिल्ह्यातल्या नागेवाडी इथं आयटी पार्कला 42 एकर जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी उच्चारलेले बदनामीकारक शब्द मागे घ्यावेत आणि माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी खरगे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. काँग्रेस नेहमीच प्रधानमंत्र्यांची बदनामी करतं, मात्र त्यानंतर जनता त्यांना उत्तर देते, असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्त निवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 30 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. राहुरीत एकूण 3,33,545 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना सुरक्षित आणि निर्भयपणे मतदान करता यावं यासाठी सर्व 374 मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सर्व केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे थेट लक्ष ठेवलं जाणार आहे. या निवडणुकीत मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर साहित्यासाठी मुख्यालयात एकत्र येण्याची गरज राहणार नाही. त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवरच थेट साहित्य उपलब्ध करून दिलं जाईल आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हे साहित्य पुन्हा केंद्रावरूनच गोळा केलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या साखर कारखाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार यांच्यासह सर्व 17 आरोपींना विशेष पीएमएलए न्यायालयानं आज दोषमुक्त केलं. आता हे प्रकरण पूर्णपणे निकाली काढलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 4 संशयितांना मुंबई उच्च न्यायालयानं आज दोषमुक्त केलं आणि त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करायचा विशेष न्यायालयानं दिलेला निर्णय रद्दबातल ठरवला. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या पीठानं हा निर्णय दिला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या चौघांविरुद्ध आरोपपत्र करायचे आदेश विशेष न्यायालयानं दिले होते. इराणसोबतची शस्त्रसंधी अमर्याद काळासाठी वाढवण्यात आल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. इराणसोबत चर्चा करण्यासाठी हे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इराणसोबतची 2 आठवड्यांची शस्त्रसंधी आज सकाळी संपली त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या विनंतीवरून आपण हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र अमेरिकन नौदल इराणच्या बंदरावरची नाकेबंदी सुरूच ठेवेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईकडे जाणारी वाहतूक उद्या दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. तर पुण्याकडे जाणारी वाहतूक परवा दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. डोंगरगाव कुसगाव इथं राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या पुलाचं शटरिंग काढणं आणि रंगकाम करण्याचं काम हाती घेण्यात आलं असल्यानं ही वाहतूक बंद राहणार आहे. विज्ञान शाखेतल्या पीसीएम आणि पीसीबी गटातल्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या प्रयत्नासाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत उद्यापर्यंत वाढवण्यात आली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना उद्या रात्री 12 वाजेपर्यंत cetcell.mahaceet.org या अधिकृत संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे समभाग घसरल्याचा परिणाम आज देशातल्या शेअर बाजारांमध्ये दिसून आला. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 757 अंकांची घसरण झाली आणि तो 78,516 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 199 अंकांची घसरण नोंदवत 24,378 अंकांवर बंद झाला. यामुळे गेल्या 3 सत्रांमध्ये वधारलेल्या देशातल्या शेअर बाजारांच्या तेजीला लगाम लागला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या मोर्बे धरणाच्या जलवाहिनीवरच्या तांत्रिक कामासाठी आज रात्री 10 वाजेपर्यंत मुख्य जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. आजचा संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही आणि उद्या म्हणजे गुरुवारी 23 एप्रिल रोजी सकाळचा आणि संध्याकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरामध्ये व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आज सकाळी सेनगाव तालुक्यातल्या गोरेगाव इथल्या मा जिजाऊ चौकात तीव्र आंदोलन करण्यात आलं. क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन केलं. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर हळद पेटवून सरकार आणि बाजार समिती प्रशासनाचा निषेध नोंदवला. जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांच्या स्मृती देशाच्या सामूहिक स्मरणात कायम राहतील असं सांगत त्यांच्या कुटुंबांसोबत देश एकजुटीने उभा असल्याचं म्हटलं. तर प्रधानमंत्री मोदी यांनीही हा देश दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही असा निर्धार व्यक्त करत पीडितांना कधीही विसरणार नसल्याचं सांगितलं. शोकाकुल कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. हवामान. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसंच पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा आणि सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव या भागात पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह वादळी वारे आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यात आज गारांचा पाऊस पडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या विविध धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 102 TMC जास्त पाणी साठा. 2,56,137 कोटी रुपयांच्या विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना प्रोत्साहन द्यायला सरकारची मान्यता. महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान. आणि साखर कारखाने खरेदी प्रकरणी आमदार रोहित पवार यांच्यासह 17 जण दोषमुक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.